अध्याय 3. फ्लोरेन्स शहराच्या मध्यवर्ती भागात सांता मारिया देल फेयरो हे कॅथेड्रल एका सुंदर रत्नाप्रमाणे जडविले आहे. ही भव्य वास्तू 1367 बांधून पूर्ण करण्यात आली होती. याचा भव्य घुमट आणि ऐतिहासिक कोरीवकाम बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्याच चर्चच्या बाहेरील पायऱ्यांवर पर्यटक एकमेकांचे फोटो काढण्यात गुंग होते. मी आत एका लाकडी बाकावर एकटाच बसून होतो. युरोपात सर्वत्र फिरताना मी नेहमीच चर्चमध्ये जायचो. तेथे मला सदैव घरच्यासारखे वाटायचे. त्या पवित्र वेदीसमोर मन एकाग्र करून आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी मी प्रार्थना करीत होतो. माझ्यासमवेत अनेक श्रद्धाळू देखील गुडघ्यावर बसून प्रार्थना करीत होते. राजे आणि रंक सर्वजण परमप्रभूसमोर गुडघे टेकून बसले होते. ते कशासाठी प्रार्थना करीत असावेत याविषयी माझ्या मनात कुतूहल होते. कार्यसिद्धीसाठी ते प्रार्थना करीत होते की संकटांपासून रक्षण व्हावे यासाठी, अथवा धन यश वा सूड हवा होता म्हणून. कदाचित ते निरपेक्ष प्रेमाची याचना करीत होते. माझ्यापुरते सांगावयाचे तर मी मलाच प्रश्न केला, मी असा का भटकत आहे? नोकरीकडे पाठ फिरवून समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी पार पाडण्यात तर मी कुचराई करीत नव्हतो ना. माझ्या आंतरिक दौर्बल्य तर मी पळवाट शोधित नव्हतो ना. मी माझ्या हृदयात शोध घेऊ लागलो. भ्रमंतीच्या आरंभी आशा वाटत होती की मी माझ्या कोशातून बाहेर येऊ शकेन. भूतकाळातील निराळेपणाची जाणीव त्यागून जग ज्या आनंदाचे आश्वासन देत आहे तो अनुभवू शकेन आणि अशा प्रकारे मी परमेश्वरासमीप येऊ शकेन. परंतु आता मला असे वाटू लागले की भ्रमंती करताना माझे मन विचलित होत आहे. त्यामुळे मी माझ्या वांछित ध्येयापासून दूर जात आहे. एका आध्यात्मिक अनुभवाकरिता माझे हृदय टाहोफोडीत होते. त्या भव्य घुमटाकडे रोखून बघत मी हात जोडून प्रार्थना करीत राहिलो. मला नक्की माहीत नाही कोण, परंतु माझा विश्वास आहे की तू माझ्या प्रार्थना ऐकतोस. मी तुझ्या उपस्थितीची आतुरतेने वाट पाहत आहे. मी अगदी क्षुद्र आहे अशी भावना एकदम उफाळून आली आणि मी त्या अजस्त्र दगडी कमानींकडे, त्या प्रचंड उंच भिंतीकडे पाहू लागलो. रंगीत काचातून सूर्यप्रकाश आत येऊन त्या विशाल अष्टकोनी घुमटाला प्रकाशमान करीत होता. त्याचाच एक किरण तेथील संताच्या संगमरवरी पुतळ्यावर पडत होता. सूर्यकिरणांच्या स्पर्शामुळे आणि सभोवताली प्रकाशित मेणबत्त्यांमुळे ती पवित्र वेदी उजळून निघाली होती. त्या ठिकाणी एक पूर्णाकार प्रभू येशूंचा कास्य पुतळा एका लाकडी क्रुसावर होता. हेच ते वास्तविक प्रेम आणि करुणेचे चिन्ह आहे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकरिता संकटे झेलण्याचीही तयारी ठेवावी लागते. मी आता प्रत्यक्ष पाहत होतो. वर घुमटावर एका अजस्त्र चित्रामध्ये नरकयात्रा आणि भगवद्धामाचा महिमा चितारला होता. चित्राच्या वरील भागात आपल्या पार्षदांसमवेत पुनर्जीवित झालेले प्रभू येशू होते. त्या मूर्तीकडे एक टक पाहत असताना स्मरणात असलेले प्रभू येशूंचे वचन माझ्या हृदयात प्रकटले. प्रथम भगवद्धामाची प्राप्ती कर, त्यानंतर इतर सर्व काही तुला आपोआप प्राप्त होईल. कारण जेथे तुझी संपत्ती असेल तेथेच तुझे चित्त देखील असणार. भीतीने माझा थरकाप उडाला. सर्व गात्रे थरथरू लागली, गाल फडफडू लागले आणि मस्तक हलके वाटू लागले. लज्जा आणि शोक असे दोन्ही भाव एकदम प्रकटल्यामुळे मला अचानक एखाद्या अनाथ मुलाप्रमाणे एकाकी आणि हरवून बसल्यासारखे वाटू लागले. आसपासचे पर्यटक तेथील पुतळ्याप्रमाणे भासू लागले आणि उजळून निघालेले पुतळेही श्वासोच्छ्वास करीत असल्यासारखे वाटले. त्यानंतर बायबलमधील आणखी एक उतारा माझ्या मनात स्फुरला. गरीब खरे धन्य होत, कारण भगवद्धाम त्यांचेच आहे. दीनजन धन्य होत, कारण तेच पृथ्वीचे वारसदार आहेत. या विचारांती असे वाटू लागले जणू काही क्षमा भावनेच्या वर्षावात मी न्हाऊन निघत आहे आणि माझे जीवन नवीन रूपात आरंभ होत आहे. पाईप ऑर्गनचे सूर हळुवारपणे उमटले. त्या ध्वनीने ती संपूर्ण वास्तू भारून गेली. या गाण्याने माझे हृदय त्या घुमटाच्याही वर नेऊन ठेवले. प्रभूंसमोर आपण निर्वस्त्र आणि एकटे आहोत ही जाणीव झाल्याने मला रडू कोसळले. तरीही किती मुक्त वाटले. लंडनमध्ये आरंभ झालेले अंतर्युद्ध आता संपले होते. अनिर्णिता अवस्थेच्या त्या संगमावर मी माझ्या आध्यात्मिक ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या नदीमधून जाण्याचा निर्णय घेतला. माझी खात्री होती की मी आता पुन्हा माघारी फिरणार नाही. त्या रात्री एका जंगलात मी असाच एकटाच फिरत होतो. एका प्राचीन भिंतीच्या भग्नावशेषांवर बसलो होतो. स्वच्छ चंद्रप्रकाशात मी माझा हार्मोनिका वाजवण्यास सुरुवात केली. या वाद्याला मी माझ्या अंतर्मनातील गुजगोष्टी सांगत असे. एका जीवश्च कंठश्च मित्राप्रमाणे तो त्या शांतपणे ऐकून घेत असे आणि प्रतिसाद म्हणून सूर उत्पन्न करी, जेणेकरून माझे मन खोलवर जाऊन आश्रय आणि ज्ञान प्राप्त करीत असे. माझी सुखदुःखे, आशा आकांक्षा सर्व काही माझ्या ब्लूज सुरावटीतून उमटत होत्या. मी माझ्या प्रेमाकरिता, परमेश्वराकरिता रडत होतो. कित्येक तास गेले असावेत. मी माझा हार्मोनिका वाजवीतच होतो. अचानक अगदी माझ्याजवळ त्या चंद्रप्रकाशात एका तरुणीची आकृती पाहून मी हबकलो. लाजत ती समोर आली. माझे नाव आयरीन, ती म्हणाली. माझे संगीत ती अनेक तास ऐकत होती. तुझे संगीत माझ्या हृदयाला स्पर्श करीत आहे. मी तुझ्याजवळ बसून ऐकू का? जशी तुझी इच्छा, मी उत्तरलो. आता मात्र मी पूर्वीसारखे वाजवीत नव्हतो, काहीसा घाबरत होतो. माझा लाजरा स्वभाव असल्यामुळे मी हळूच तिच्याकडे पाहिले. आयरीन खरोखर सुंदर होती. प्रत्येक हावभावातून तिची नम्रता आणि लावण्य प्रकट होत होते. काहीशा अस्वस्थपणे आपले लांब करडे केस नाजूक चेहऱ्यावरून बाजूला करीत अगदी मृदुस्वरात ती म्हणाली, मी स्वित्झर्लंडमधील एका गावातून आले. या सुट्टीत मी एका आध्यात्मिक मित्राच्या शोधात आहे. तिचे काहीसे हिरवे तांबूस डोळे अश्रूंनी डबडबले. आजवर जे लोक तिला भेटले त्यांचा स्वार्थीपणा पाहून तिची कशी निराशा झाली याचे तिने वर्णन केले. आणि ती म्हणाली, तिच्याही मनात परमेश्वरानिकट जाण्याची तीव्र इच्छा आहे. तुझे संगीत ऐकून मला वाटते की तू पण आध्यात्मिक ध्येय शोधित आहेस. मला तुझ्याबद्दल अधिक सांगशील का? त्यानंतर आम्ही आमचे जीवन आणि आमची स्वप्ने इत्यादी विषयांवर अनेक तास गप्पा मारल्या. आमच्यातील साम्य पाहून मी तर चकितच झालो. तिचे कोमल गाल अश्रू ओघळल्यामुळे चकाकत होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आपले आकर्षक रूप अधिकच स्पष्ट करीत ती म्हणाली, मला एक जोडीदार मिळावा म्हणून मी प्रार्थना करीत आहे. कृपया तू जिथे जाशील तिथे घेऊन जाशील का? तिने प्रामाणिकपणे प्रस्ताव मांडला होता. मी अवाक होऊन पाहू लागलो. दिव्य ज्ञानाचा शोध घेत असताना मी एकमेकांवर प्रेमही व्यक्त करावे असे म्हणत तिने माझ्याकडे हळुवारपणे पाहिले आणि म्हणाली, माझ्या विनंतीवर विचार कर. मी उत्तरलो, अवश्य करीन. दुसरा दिवस आम्ही वस्तूसंग्रहालय पाहण्यात, उद्यानातून फेरफटका मारण्यात आणि विचारांचे आदानप्रदान करण्यात घालविला. आतापर्यंत भेटलेल्या कोणत्याही मुली वा युवतीसारखी ती नव्हती. मी तर पार भारावून गेलो होतो. त्या संध्याकाळी एका गवताळ टेकडीवर मी गॅरीसोबत ब्रेड खात बसलो होतो. एक अपरिचित तरुणी तिथे आली. तिने माझ्याकडे रोखून पाहिले आणि माझ्या हातात एक पत्र दिले. मी एकटाच जंगलात गेलो. मला समजले की ते पत्र आयरीनचे होते. तिने लिहिले होते की जर मी तिचा स्वीकार केला नाही तर मला पाहणे देखील तिला असह्य होणार होते. तिने पुढे लिहिले, जर मी तुझ्याकडून होकार प्राप्त करू शकले नाही तर मी समजून घेईन. ती संपूर्ण रात्र मी एकट्याने जंगलात भटकत काढली. मला माझ्या आध्यात्मिक पथावरून दूर नेण्याचे तर हे प्रलोभन नव्हते ना. अथवा एका कोमल सुंदर परिसंवेद जीवन जगण्याची ही एक न भूतो न भविष्यती अशी सुवर्णसंधी होती? या विचित्र घटनेने माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. तिला भेटण्यापूर्वी, अगदी काही तासांपूर्वीच, त्या विशाल चर्चमध्ये मला माझ्या जीवनाचा सर्वात अंतस्त दैवी अनुभव आला होता आणि मी परमेश्वरासमोर शरणागत झालो होतो. आयरीन जर एक दिवस आधी आली असती तर तिचा मी कसा तिरस्कार करू शकलो असतो? एका युवतीत जे काही असते व माझ्या ज्या अपेक्षा होत्या ते सर्व काही तिच्यामध्ये होते. मला तिच्याबद्दल गाढ स्नेह आणि आकर्षणही वाटत होते. ती माझी आदर्श अर्धांगिनी ठरली असती. मी काही तिचा परिचय पूर्णपणे करून घेतला नसला तरी मला माहीत होते की नकार देणे म्हणजे तिचा आणि माझा दोघांचाही हृदयभंग होणार होता. पुन्हा एकदा माझ्या लक्षात आले की मी एका संगमावर उभा आहे. दोन प्रवाह मला दिव्य ज्ञानाकडे घेऊन जाऊ शकत होते. एकात रूपलावण्य आणि संपन्न जोडीदाराचे सुख होते तर दुसऱ्यात मला एकट्यानेच चालायचे होते, ज्यात मला संपूर्ण शक्ती परमेश्वराला अर्पण करण्याची संधी होती. त्या रात्री मी चिंतन, मनन आणि प्रार्थना करीत सतत चालत होतो. लौकिक प्रेमप्राप्तीची ही संधी मी खरोखर त्यागू शकत होतो का? चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत मी कॅथलिक संत, तिबेटचे लामा आणि भारतीय योग्यांचा विचार केला. या सर्वांनी दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीकरिता त्यागी जीवन स्वीकारले होते. जीवनातील सुखांवर पाणी सोडून एकनिष्ठ सेवेच्या हाकेला त्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यांच्या चरणचिन्हांवर चालण्याकरिता मी आतुर होतो. हा मार्ग कठीण आहे याची मला जाणीव होती, परंतु परमेश्वराच्या साहाय्याने हाच मार्ग स्वीकारण्याचा मी प्रयत्न करणार होतो. निदान तुर्तास तरी मी तसे करण्याचा निर्णय घेतला. चंद्रप्रकाशात आयरीनचे नाव डायरीतून खोडले जात असताना अश्रूचा एक थेंब त्यावर पडला. मी तिच्याबद्दल गॅरीला कधीच सांगितले नाही. माझ्या हार्मोनिकाच्या सुरांचा अनुवाद जोवर त्याला करता येत नव्हता तोवर तो हे समजणारही नव्हता. उन्हाळा संपत आला होता. पुन्हा कॉलेज, कुटुंबीय, मित्र यांच्याकडे परतण्याची तारीख जवळ येत चालली होती. तरीसुद्धा मी आणि गॅरीने ताडले की आम्ही आता परतणार नव्हतो. आमचा अध्यात्माचा शोध नुकताच तर सुरू झाला होता. काही दिवसांनंतर आम्ही रोमला आलो. हॉस्टेलच्याच मागे गर्द वनराईने भरलेली एक टेकडी होती. तिथे रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात आम्ही दोघेही झोपायला जायचो. दिवसाचा बहुतांश वेळ मी मित्रांपासून दूर एकटाच भटकंती करीत असे. एकदा मी एका प्राचीन चर्चमध्ये प्रवेश केला आणि तेथील प्रार्थनागृहात जाऊन बसलो. गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना एका वयस्क पादऱ्याने पाठीवर हलकेच थाप मारली. मी तुला काही मदत करू शकतो का? असे त्यांनी विचारले. पांढरे शुभ्र केस, डोक्यावरील काही भागाचे मुंडन केलेले, उंचीपुरी शरीर यष्टी आणि अंगात स्वच्छ पण बऱ्याच ठिकाणी फाटलेली करडी वस्त्रे त्यांनी परिधान केली होती. खांद्यापासून पायापर्यंतचा त्यांचा झगा जमिनीवर लोळत होता. कमरेभोवती पादरी बांधतात तशी दोरी होती आणि पायात जीर्ण चामडी चपला होत्या. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरभाव जागृत झाला. हळुवारपणे मी म्हटले, कृपया मला आपल्या आध्यात्मिक पंथाविषयी काही सांगाल का? ते माझ्या शेजारी बसले. प्रसन्न हसत आपल्या मृदू पण गंभीर आवाजात ते सांगू लागले, माझा जन्म एका राजेशाही कुटुंबात झाला. तरुण वयातच माझ्याकडे अमाप संपत्ती होती, पण मला अतिशय वाईट संगत लाभली. ती टिकवण्यासाठी मी अनेक पापे केली. सुंदर वस्त्रे, मदिरा आणि स्त्रीसुख असे सर्व काही यथेच्छ भोगले. बोलता बोलताच ते क्षणभर थांबले. त्यांच्या स्वरात पश्चाताप भरला होता. मी विद्यापीठात अध्ययन करीत असताना माझे सर्व कुटुंबीय सुट्टीत सहलीला गेले होते. त्यांची बोट बुडाली आणि ते सर्वच्या सर्व गेले. दुःख सागरात बुडालो असताना मी माझ्या लोभी जीवनाच्या वैफल्याविषयी चिंतन करू लागलो. परिणामी जीवनाचा खरा अर्थ काय ते शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याची परिणिती म्हणून एका फ्रान्सिस्कन पंथाच्या पादऱ्याशी ओळख झाली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पवित्र धर्मग्रंथाचे अध्ययन केले. वेदीकडे हात दर्शविताच त्यांचे डोळे भरून आले. येशूंचे जीवन आणि त्यांच्या उपदेशांमध्ये मला असे काही प्राप्त झाले ज्यामुळे मला पापांपासून मुक्ती मिळाली, शाश्वत जीवनाची गुरुकिल्ली प्राप्त झाली. संत फ्रान्सिस यांच्या भक्तिभावाने प्रेरित होऊन मी साधू जीवनाची दीक्षा घेतली. ही जवळजवळ 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी हलकेच मस्तक नमवून म्हणालो, शतशः धन्यवाद. एक प्रश्न विचारू का? हा प्रश्न मला खूप त्रास देत आहे, माझ्या मनात घर करून राहिलेला आहे. त्याचवेळी चर्चमध्ये प्रार्थनेचा कार्यक्रम सुरू झाला आणि बऱ्याच लोकांची वर्दळ सुरू झाली. आपल्या कोमल निळसर डोळ्यांनी ते माझ्याकडे पाहत होते. त्यांनी वैराग्याला वाहून घेतल्याचे चेहऱ्यावरच्या गर्द सुरकुत्या सूचित करीत होत्या. तोंडाचे बोळके असूनही त्यांचे हास्य एक आंतरिक आनंद प्रकाशित करीत होते. तेच त्यांच्या जीवनाचे रहस्य होते. आता प्रार्थना सुरू होईल, कृपया माझ्याबरोबर चल. एका निमुळत्या जागेतून त्यांनी मला खाली नेले. दगडी पायऱ्या उतरत आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथे मिठ अंधकार होता. त्यांनी एक दिवा लावला व सुमारे 4 फूट रुंद अशा एका बोगद्यातून आम्ही पुढे सरकत गेलो. त्या बोगद्याच्या भिंती प्राचीन दगडी होत्या. छप्पर अगदी खाली होते आणि आत ओला कुबट वास पसरलेला होता. तशात एक वटवाघूळ माझ्या तोंडाच्या अगदी जवळून किंचाळत उडत गेले. त्या अंधारात पादरी म्हणाले, मला जिथे प्रार्थना करायला आवडते तिथे मी तुला आणले आहे. त्यांच्या शब्दांचा आणि आमच्या पावलांचा प्रतिध्वनी उमटत होता. आता आम्ही एका लहानशा खोलीत शिरलो. दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात ती 8 चौरस फुटांची खोली प्रकाशली. एक लाकडी क्रूस आणि एक लाकडी बाक, एवढ्याच काय त्या वस्तू तिथे होत्या. पुन्हा हसत त्यांनी विचारले, ही जागा तुझ्यासाठी पुरेशी शांत आहे का? मला धन्य वाटले. मी तसे बोलूनही दाखवले. नंतर आम्ही दोघे त्या बाकावर बसलो. त्यांनी तो दिवा आमच्या मधोमध ठेवला. युरोपात पाऊल ठेवल्यापासून माझ्या मनात एक विचार घर करून बसला होता, तोच मी त्यांच्यासमोर मांडला. माझा जन्म जू कुटुंबात झाला आहे. मला माझ्या धर्माविषयी खूप श्रद्धा आहे. बालपणीच माझ्या आजोबांच्या जू पंथावर असलेल्या भक्तिभावाने माझ्या मनावर खोल ठसा उमटविला. भ्रमंती करीत असताना पवित्र तोरा आणि काबाला या 2 ग्रंथांचे अध्ययन करून मला प्रेरणा आणि ज्ञान मिळाले होते. त्याचवेळी येशू ख्रिस्तांचे जीवन आणि उपदेशही माझ्या चित्ताला द्रवित करायचे. येशूंचे ज्ञान, करुणा आणि भगवत प्रेम यांनी माझ्या मनावर खोल परिणाम केला. पुढे सांगताना मी काहीसा अस्वस्थ झालो, कारण यापूर्वी मी कधीच मन मोकळेपणाने माझे विचार कोणासमोर मांडले नव्हते. परंतु आपल्या मृदू कटाक्षाने त्यांनी मला आश्वासित केले आणि मी पुढे सांगू लागलो. ख्रिश्चनांनी जूनच्या केलेल्या छळाबद्दल इतिहास आपल्याला सांगतो. येशूंचे मारेकरी म्हणून जूनची अवहेलना, द्वेष, काही ख्रिश्चन करतात तर व्यक्तिशः मला असा द्वेष सोसावा लागला आहे. त्याचवेळी असे काही जू आहेत जे ख्रिश्चनांना हीनतेने वागवतात. त्यांची धारणा अशी असते की त्यांना येशूशी काहीही कर्तव्य नाही. भूतकाळातील आठवणी अचानक माझ्या मनपटलावर आल्यामुळे माझे बोलणे काहीसे अडखळले. दिव्याच्या मंद प्रकाशाकडे टक लावून पाहत मी त्यांच्याकडे उत्तराची याचना करू लागलो. एकाच परमेश्वरावर प्रेम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एवढा संघर्ष का व्हावा? येशूंप्रती मनपूर्वक आदर व्यक्त करून माझ्या जू वंशाशी मी प्रतारणा तर करीत नाही ना? त्या वृद्ध पादऱ्याने आपला हात माझ्या हातावर ठेवला. भगवत धामातून उत्तरादाखल योग्य शब्द मिळावेत म्हणून त्यांनी वर पाहिले आणि क्षणभर डोळे शांत मिटून घेतले. दुसऱ्या क्षणी डोळे उघडून म्हटले, मुला, परमेश्वर एक आहे. सर्व धर्म हाच उपदेश देतात की आपण त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. अल्पश्रद्धा, अहंकार अथवा राजकारण यामुळे लोक बाह्यात्कारी मतभेदांवर संघर्ष करतात. 50 वर्षांतील ध्यानक्रिया, प्रार्थना आणि दानक्रिया या साधनेच्या बळावर मला एवढे कळाले की भिन्न भिन्न लोकांसाठी प्रभूंचे प्रेम भिन्न भिन्न प्रकारे प्रकट होत असते. निरनिराळ्या आध्यात्मिक पंथांमध्ये अनेक संतपुरुष होऊन गेले. त्यांनी भगवत प्रेम आणि मानव समाजात सद्भावना निर्माण करण्याकरिता बलिदान दिले आहे. आपली हनुवटी कुरवाळीत ते खोल विचारात मग्न झाले आणि अडखळत्या स्वरात म्हणाले, ईश्वराचा पुत्र आणि माझे वैयक्तिक उद्धारकर्ता म्हणून माझी येशू ख्रिस्तांवर श्रद्धा आहे. कदाचित ती परमेश्वराची इच्छा असेल की भाविक ज्यू धर्मियांना माझ्याहून वेगळ्या प्रकारच्या श्रद्धेने प्रेरणा प्राप्त होते. ते पुढे म्हणाले की मोझेस आणि इतर संतपुरुषांनी आपल्याला सर्वतोभावे भगवंतांवर प्रेम करण्याची शिकवण दिली आहे. येशूनेही तेच शिकवले. त्यांचे येणे काही आज्ञेत परिवर्तन करण्यासाठी नव्हे तर तिची पूर्तता करण्यासाठी होते. त्यांनी बोलणे सुरूच ठेवले. मग द्वेष आणि संघर्ष का बरे असावा? एक मार्ग अनेक रूपात प्रकट होऊ शकतो, परंतु अंती भगवद्धाम सर्वांसाठी एकच आहे. संकुचित मनोवृत्तीचे लोकच मुळी गोंधळ निर्माण करतात. त्यांनी माझा हात सैल सोडला आणि स्नेहाने माझे मस्तक थोपटले. बाळ, मनाला लावून घेऊ नकोस. हां, तू प्रामाणिक आहेस. परमेश्वर तुला मार्गदर्शन करील. त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयाचा ठाव घेतला. एके दिवशी गॅरी आणि मी एका चर्चमध्ये गेलो. आम्ही पाहिले की तेथील एका तळघरात पादऱ्यांची थडगी होती. या भूमिगत खोल्यांमध्ये सध्याचे पादरी एकत्र येऊन ध्यान करायचे. त्यांच्या भोवताली सर्व बाजूंनी हाडांनी भरलेली थडगी होती. तेथील काही खोल्यांमध्ये शेकडो मानवी कवट्या व इतर हाडे भिंतीलगत रचून ठेवली होती. एका तळघरात वर सांगाड्याच्या हाडांपासून फुलासारखे नक्षीकाम, खुर्च्या, इतर फर्निचर आणि झुंबरे तयार केली होती. एका वृद्ध पादऱ्याला आम्ही याविषयी विचारले तेव्हा तो म्हणाला, आम्ही येथे मानवी देह आणि त्यांच्या आसक्तींच्या क्षणभंगुरतेविषयी चिंतन करतो. यामुळे आम्हाला देहाच्या प्रलोभनांवर विजय प्राप्त करता येतो. यातून आम्ही भगवद्धामाच्या आश्रयाची याचना करू शकतो. आम्ही दोघे एकचित्त ऐकत होतो. तळघरामध्ये आणखी आत एका ठिकाणी काही सांगाड्यांना पादऱ्याची वस्त्रे घातली होती आणि ते एका पाटीकडे बोट दाखवित होते. त्या पाटीवर लिहिले होते, तू जसा दिसशी आज तेच होते रूप माझे. रूप माझे जे दिसते आज तसेच होईल रूप तुझे. इतक्या आध्यात्मिक घडामोडीत अजूनही मला भौतिक जगाचे आकर्षण जाणवत होते. एके दुपारी गॅरी आणि मी रोममधील एका पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. आम्ही अनेकदा पुस्तकांच्या दुकानात जाऊन प्रेरणादायी उतार्यांसाठी पुस्तके चाळायचो. आज एका पुस्तकाने माझे लक्ष वेधले, हाऊ टू प्ले ब्लूज हार्मोनिका. हार्मोनिकावर ब्लूज संगीत कसे वाजवावे? पाने उलटता उलटता मला दिसले की या क्षेत्रातील सर्व मातब्बर वादकांच्या शैलींचा आणि माझ्या आवडत्या गीतांचाही समावेश केला होता, जसे की सनी बॉय, विल्यमसन, लिटल वॉल्टर, हाऊलिन वुल्फ, जिम्मी रीड, स्लिम हार्पो, सनी टेरी, ज्युनियर वेल्स, जॉन मेयॉल, पॉल बटरफील्ड आणि अन्य. हे पुस्तक प्रवासादरम्यान अगदी योग्य मार्गदर्शक असल्याचे मला वाटले, पण ते माझ्या खिशाला परवडणारे नव्हते. पुन्हा असे पुस्तक मिळेल का? मला नाही वाटत. त्या क्षणी मी चक्क लोभाला बळी पडलो. सावधपणे दोन्ही बाजूंना बघत मी ते पुस्तक हळूच बंडीत घातले आणि पोबारा केला. जंगलातील टेकडीवरील आमच्या तंबूत परतल्यावर मी गॅरीला माझा खजिना दाखवला. गॅरी संमतीदर्शक हसला. काही दिवसांनंतर आम्ही सेंट पीटर्स बॅसिलिका हे चर्च पाहण्यासाठी गेलो. त्याच दिवशी पोप यांनी सार्वजनिक प्रवचन दिले. आम्ही रोम शहरातून असेच अनेक तास भटकंती करीत करीत आणखी एका चर्चमध्ये आलो. या चर्चमध्ये अनेक वर्षांपूर्वीची मोठी लाकडी बाके होती. त्यांच्यावर बारीक नक्षीदार कोरीवकाम केले होते. त्या गुहेसारख्या कक्षाला मेणबत्त्यांचा मंद प्रकाश उजळून काढीत होता. तिथे निदान एक तासभर तरी आम्ही अत्यंत कृतज्ञतेने ध्यान आणि प्रार्थनेत घालविला. त्यानंतर इतरांच्या मोटारीतून हिचाईक विनंती करीत आम्ही एका गजबजलेल्या रोमन चौरस्त्यावर आलो. गॅरीने बारीक कोरीवकाम केलेला येशूंचा क्रुसावरील एक लाकडी पुतळा मला दाखवला. मी तो हातात घेतला. ते सुंदर नक्षीकाम पाहून मी थक्कच झालो. कुठून आणलेस हे गॅरी? मी विचारले. त्या चर्चच्या कन्फेशन रूममधून काढला. चर्चमध्ये पापाची कबुली देतात त्या लाकडी कक्षाला कन्फेशन रूम असे म्हणतात. गॅरीने शांत चित्ताने उत्तर दिले. काय सांगतोस? मी तो पुतळा तात्काळ त्याच्याकडे देत म्हणालो. तू हा पुतळा प्रभूंच्या भवनातून चोरलास? तू हे कृत्य केलेस तरी कसे? मला तुझी लाज वाटते. गॅरीचे डोके भडकले. मंक, तू मला उपदेशाच्या गोष्टी करतोस? तू नाही का ते हार्मोनिकाचे पुस्तक चोरलेस? दांभिकपणा करू नकोस. तो खरे बोलत होता. माझीच मला लाज वाटू लागली. मी पराभूत झालो होतो. त्याची निंदा करण्याचा मला काही एक अधिकार नव्हता. परंतु आपले मत स्पष्ट करण्याकरिता मी म्हणालो, होय, मी ते पुस्तक चोरले खरे. अरे, पण मी ते एका व्यापाराच्या जागेतून घेतले, एका पवित्र स्थानातून नव्हे. गॅरीचा पारा खरोखर चढला होता. गजबजाटाच्या वर आवाज चढवून तो ओरडला, हे चर्च म्हणजे जगातील सर्वात मोठा व्यापार झाला आहे. ते अब्जावधी डॉलर्स कमवितात. या उलट ते पुस्तकांचे दुकान कदाचित कसा बसा संसाराचा गाडा रेटणाऱ्या एका धार्मिक मनुष्याचे असू शकते. आमचा वाद सुरू असताना बगे मंडळींची गर्दी झाली आणि काही मोटारी आमची भांडणे पाहण्यासाठी थांबल्या. बस गाड्यांच्या आवाजापेक्षा आपला आवाज चढवण्याकरिता मला खूप प्रयत्न करावा लागला. तसे करून मी ओरडलो, कदाचित तुझे खरे असेलही, तरीसुद्धा त्या चर्चमध्ये आपण प्रभूंची आराधना केली होती. इतर कोणत्याही स्थानापेक्षा तू तेथून चोरी केलीस हे काही मी सहन करू शकत नाही. कृपा कर बंधू, तो पुन्हा देऊन टाक. निदान माझ्यासाठी तसे कर. गॅरीचा राग मावळून त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले. त्याने मला आलिंगन दिले आणि त्याने पुतळा परत ठेवण्याचे मान्य केले. मला पण क्षमा कर गॅरी, मला ठाऊक आहे माझे चुकले आहे, तरी देखील धन्यवाद. गॅरी आणि मी पुन्हा हिचाईक करीत त्या चर्चमध्ये गेलो आणि तो पुतळा ठेवून दिला. जंगलातील आमच्या तंबूत परतेपर्यंत रात्र झाली होती. झालेल्या वादावर आम्ही दोघेही हसलो. दोघांचेही एकमत झाले की या वादाने आमचा संबंध अधिकच दृढ झाला आहे आणि एकमेकांप्रती असलेल्या निष्ठेच्या कसोटीत उत्तीर्ण झालो आहोत. माझ्या स्लीपिंग बॅगमध्ये उत्ताणा पडून आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करीत असताना माझे मन मात्र चिंताग्रस्त होऊ लागले. मी खरेच दांभिक आहे. दांभिकानेच तर येशूला क्रुसावर चढवले. इतरांना शिकवणे परंतु स्वतः मात्र त्याचे पालन न करणे म्हणजे केवढी ही लुच्चेगिरी. शांतता भंग करीत जणू काही माझ्या मनातले विचार आपण पूर्णपणे जाणीत आहोत अशा थाटात गॅरी म्हणाला, मंक, कृपा करून ते हार्मोनिकाचे पुस्तक परत करू नकोस. तू जी नवीन गाणी वाजवतोस ती सर्वांना फार आवडतात. ह्या पुस्तकातून जेवढे काही शिकता येईल तेवढे शिकेपर्यंत मी ते पुस्तक जवळ ठेवले. मात्र रोम शहर सोडण्यापूर्वी मी त्या पुस्तकांच्या दुकानात पुन्हा गेलो आणि ज्या फळीवरून मी पुस्तक घेतले होते तिथे ते पूर्ववत ठेवून दिले. इतर स्थानांप्रमाणे रोममध्ये देखील मी एका नदीकिनारी आश्रय घेत होतो. टायबर नदीच्या भोवताली पाहत मी विचार करू लागलो. या नदीने रोम आणि तदनंतरच्या साम्राज्याचा उदय आणि अस्त पाहिला आहे. अनेक पिढ्या आणि संस्कृती नाश पावल्या आहेत आणि रोमच्या भव्य इमारतींचे भग्नावशेष शिल्लक आहेत. पण हे सर्व काही घडत असताना टायबर मात्र वाहतच होती. ज्या ज्ञानप्राप्तीची मला इच्छा होती ते ज्ञान अजूनही तिच्या प्रवाहातच होते. त्या प्रवाहाकडे पाहत मी इटलीतील माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे आणि कसोटींविषयी चिंतन केले. आम्हाला मदत करणारा सैनिक जिमचे सर्व काही चोरीस जाताना मी पाहिले. सांता मारिया देल फियोरोच्या कॅथीड्रलमध्ये मला प्राप्त झालेला अमूल्य आशीर्वाद मला आठवला. पण माझे विचार पुन्हा एकदा आयरीनच्या दिशेने वाहत गेले. आयरीन एक गोड परी होती, तरीसुद्धा तिला मी माझ्या मार्गातील एक अडथळा समजलो होतो. टायबर नदीच्या फेसाळणाऱ्या प्रवाहात मला त्या फ्रान्सिस्कन पादऱ्याचे त्या अंधारलेल्या तळघरात उच्चारलेले शब्द ऐकू आले. त्यानंतर लज्जित होऊन माझा दांभिकपणा मला आठवला. एक तर मी चोरी केली होती आणि जीवलग मित्राने चोरी केली म्हणून त्याची निंदाही केली होती. या सर्व घटनांमधून मला वाटले की एक दैवी हात मला मार्गदर्शन करीत असून अनेक अमूल्य धडे शिकवित आहे. वाहते पाणी पाहून मला सेंट फ्रान्सिस यांचे जीवन आठवले. तरुणपणी कुष्ठरोग्यांना पाहूनच त्यांना घृणा वाटत होती, परंतु ईश्वरी कृपेचा स्पर्श झाल्यानंतर त्यांनी एका कुष्ठरोग्याच्या हातात सहानुभूतीपूर्वक चुंबन घेऊन त्याची सेवा करण्याचा निर्धार केला. असिसीला भेट द्यावी अशी एक अनावर इच्छा माझ्या मनात उफाळली. गॅरीपासून काही दिवसांकरिता वेगळे होऊन मी असिसीची यात्रा केली. तिथे गेल्यावर ज्या ठिकाणी त्या घटना घडल्या होत्या तिथे जाऊन मी सेंट फ्रान्सिस यांच्या जीवनातील त्या कथांचे अध्ययन केले. ते एका धनाढ्य व्यापाराचे पुत्र होते. त्यांना तरुण वयातच सैन्यात भरती करण्यात आले. 1205 सेंट डेमियानो यांच्या चर्चमध्ये प्रार्थना करीत असताना फ्रान्सिसनी येशूचे आव्हान ऐकले. येशू ख्रिस्तानी फ्रान्सिसला मोडकळीस आलेल्या माझ्या चर्चचा जीर्णोद्धार कर असे आवाहन केले. तो एक परिवर्तनाचा क्षण होता. त्यांनी आपले संपूर्ण जीवन स्वेच्छेने स्वीकारलेली गरिबी नम्रता आणि भक्तीला वाहून घेतले. अशा प्रकारे अनेक अनुयायांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित केले. सेंट डेमियानो चर्चमध्ये मी अनेक दिवस सेंट फ्रान्सिस यांच्या परिवर्तनावर चिंतन करण्यात घालवले. त्यांच्या राहत्या घराला भेट देताना मला ते कपाट दिसले ज्यात त्यांच्या वडिलांनी त्यांना डांबून ठेवले होते. वडिलांना भय होते की आपला मुलगा कदाचित संन्यास घेईल, पण फ्रान्सिसने आपल्या आईला युक्तीने स्वतःला सोडविण्यास भाग पाडले. मी त्यांचे कॅथीड्रल ऑफ एंजल पाहिले. तिथून त्यांनी प्रथमच प्रचार कार्याला आरंभ केला होता आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मी पुन्हा रोमला येऊन गॅरीला भेटलो, पण परत येताना माझ्या हृदयात सेंट फ्रान्सिस यांचे वैराग्य, करुणा आणि दिव्य प्रेमभावाची प्रेरणा साठवून घेतली होती. रोममधून हिचहाईक करीत आम्ही नेपल्सला आलो व तेथून ऐतिहासिक पोम्पई येथे आलो. मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. माउंट व्हेसुवियस या ज्वालामुखीचा स्फोट होईपर्यंत पोम्पई हे एक समृद्ध नगर होते. आता अनेक शतकांनंतर आम्ही त्या प्राचीन संस्कृतीच्या भग्नावशेषांमधून वाट काढीत होतो. घट्ट झालेल्या लावा रसातून उत्खनन केलेल्या वस्तू पाहून आम्ही थक्क झालो. पशु, इमारती, रस्ते आणि शेकडो वस्तूंचे ठसे त्यात टिकून राहिले होते. मी माझ्या विचारचक्रात हरवून गेलो. पोम्पईच्या शोकांतिकेपासून आपण काय बरे शिकू शकतो? कोणत्याही क्षणी कोणावरही संकट कोसळू शकते. आपल्या समाधानी वृत्तीमुळे जे काही भौतिक आहे ते नश्वर आहे हे सत्यच आपल्या डोक्यात शिरत नाही. युरोप उद्ध्वस्त करणारी ब्युबॉनिक प्लेगची साथ, हिरोशिमा शहराला जमीनदोस्त करणारा अणुबॉम्ब, अमेरिकन शहर नष्ट करणारे भूकंप आणि आग, या सर्वांचा मी विचार करू लागलो. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असेच घडते. नैसर्गिक शक्ती सर्व हिरावून नेते, मग दिव्य ज्ञानाचे शाश्वत रत्न प्राप्त करण्याचा निर्धार उद्यावर का बरे ढकलावा? आत्ताच वेळ आली आहे. माउंट व्हेसुवियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ज्याप्रमाणे एक संस्कृती बेचिराग झाली होती त्याचप्रमाणे माझ्या हृदयात एका अशा निर्धाराचा स्फोट झाला होता ज्यात मी आध्यात्मिक मार्गच स्वीकारण्याचा निश्चय केला. त्यामुळे भूतकाळातील सर्व काही बेचिराग होऊन इतस्तता विखुरणार होते.